नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. वर्सभरात सबंद गोंयात मोबाईल व्हॅनीवरवी लोकांची कागत्र दुयेसाची पूर्व तपासणी करतले ते खातीर लोकांनी सहकार्य करचे असो उलो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मारला. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांणी गोंयकारांक तशेंच खास करून संवसारभरातल्या केरळच्या समाज बांधवांक ओणमाची परबी भेटयले. 20-28 नोव्हेंबर मजगतीं गोंयांत जावपाशिल्ल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत अंदुवर्सा सावन उत्कृश्ट डेब्यू भारतीय चित्रपट विभाग हो नवो विभाग स्थापन केला. दक्षिण गोंयांतल्या कुडबण नुस्तेमारी जेटी वाठारांत कॉलेराची धाम पातळ्या. आता मेरेन फाटल्या म्हयन्यांत वट्ट 179 कामगारांक कॉलेराची लागण जाल्या. आता पुराय खबरो. कांक्राचे दुयेंस गोंयांत पातळत आसा तेन्ना सध्याची स्थितीची आकडेवारी हुस्क्याची आसा. मात आता वर्सभरात सबंद गोंयांत मोबाईल व्हॅनीवरवी लोकांची कांक्राची पूर्व तपासणी करतले ते खातीर लोकांनी सहकार्य करचे असो उलो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मारला. आयज सांखळेच्या हॉस्पिटलांत कॅन्सर स्क्रीनिंग अभियाना अंतर्गत मोबाईल कॅन्सर तपासणी कार्यावळीचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले. गोंय वैजकी महाविद्यालयाचे वतीन हे अभियानाची सुरुवात केल्या. ह्या वेळार डॉ जगदीश, डॉ मेधा साळकार, गोपाळ सुर्लकार, सांखळी नगरपालिकेच्यो नगराध्यक्ष सिद्धी परोब आनी हेर मानेस्त ह्या वेळार हाजीर आशिल्ल्यो. राज्यातल्या वाळपय, कुडचडे, मंडूर ह्या वाठारातल्या 518 लोकांची पूर्व चाचणी ह्या उपक्रमाखाला केल्या तेन्ना 5% लोकांमदी कॅन्सराची लक्षणां सापडल्यात. ते खातीर लोकांनी दुर्लक्ष करिनासतना पूर्व चाचणी तपासणी करून घेवची अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलें. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांणी गोंयकारांक तशेंच संवसारभरातल्या केरळच्या समाज बांधवांक ओणमाची परबी भेटयल्या. राज्यपाल आपल्या संदेशात म्हणटा, हो केरळ राज्याचो एक व्हड आनी खूप म्हत्वाचो उत्सव. ओणम उत्सव हो मोग, भावपण आनी सामाजीक सलोक्याचे प्रतीक जावन आसा. हो लोणीचो उत्सव केरळचे लोक धर्म वा पापपंथ भेदभाव करिनासतना मनयतात. राजा महाबळीक आपल्या मायभुयेंत येवकार दिल्ल्याचो उत्सव म्हूण ओणम परत मनयतात, जाणी आपल्या राज्या खातीर त्याग केल्लो. ओणम हो 10 दिसांचो उत्सव भावपण आनी सांस्कृतीक बंधन घटमूट करता, लोकांक एकवटाचे म्हत्व समजायता. ओणम उत्सवातल्यान समाजात समानताय आनी आपलेपणाची भावना वाडटा. काळजा मनात आनी घराघरांनी उमेदीचे वातावरण निर्माण जाता. ह्या वर्सा ओणम उत्सव दरेकल्याच्या जिणेंत भरपूर खुशालकाय आनी भरभराट घेवन येऊ अशें राज्यपालांनी आपल्या संदेशांत म्हळां. आयज हिंदी दिसा निमतान राज्यातल्या शाळा महाविद्यालयांनी वेगवेगळ्यो कार्यावळी जाल्यो. हिंदी भाषेचो चडांत चड प्रसार आनी प्रचार जावचो म्हूण आयचे दिसा तरेकवार कार्यावळी जातात. मजगती कुट्टी शाळा समूहाच्या हिंदी दिसाची कार्यावळीत गोयचे युवा चित्रपट निर्माते साईनाथ परब मुखेल सोयरे म्हण हाजीर आशिल्ले. चित्रपट निर्मिती तशेंच पत्रकारितेंत हिंदी भाषेचे म्हत्व तांणी कांय देखी सयत विद्यार्थ्यांक स्पश्ट केले. तुमचे कडेन सांगपा सारखे कितेंय आसत जाल्यार ते तुमच्यांनी काणयेच्या रुपांत खंयच्याय माध्यमांतल्यान मांडू येता अशें साईनाथ परब हांणी स्पश्ट केले. फोंडेच्या गोवा विद्याप्रसारक मंडळ शिक्षण महाविद्यालयात लेगीत हिंदी दिसा निमतान कार्यावळ आयोजित केल्ली. मंगळूरच्या विश्व कोकणी केंद्रान अंदू वर्सा बस्ती वामन शणे हांच्या नावाचे 2 सेवा पुरस्कार आनी विमला व्ही पै जीवनसिद्धी सन्मान दिवपाचे थारायला. बस्ती वामन शणे विश्व कोकणी सेवा पुरस्कार शिक्षण प्रशासन साहित्य प्रदर्शन कला भलायकी वैजकी विज्ञान तंत्रगिन्यान पत्रकारिता लेखा परिक्षण बँकिंग वाणिज्य उद्देग रक्षण खेळ बायलो भुरगी म्हातारी हांची सेवा समाज देश सेवा ह्या क्षेत्रांनी उच्च पांवड्याची प्रामाणीक सेवा दिल्ल्या एक दादलो आनी एक बायल अशा 2 कोकणी भाषक व्यक्तींक वा तांच्या संस्थांक हो पुरस्कार दितले. विमला व्ही पै विश्व कोकणी जीवन सिद्धी सन्मान हो सन्मान कोकणी भाषा शिक्षण कला संस्कृती ह्या क्षेत्रात जीवनभर सेवा केल्ल्या ज्येष्ठ कोकणी नागरिकांक दितले. ह्या पुरस्कार आनी सन्माना खातीर विश्व कोकणी केंद्र लोकांकडेन नाव सुचोवपाक मागतात. पुरस्कार 1,00,000 रुपया नगद आनी भेटवस्तू अशा स्वरुपांत प्रदान करतले. ह्या पुरस्काराचे वितरण विश्व कोकणी केंद्राचे महापोषक टी व्ही मोहनदास पै हांची आवय विमला व्ही पै हांचे यादीन जातले. इत्सूक व्यक्तींनी वा
संस्थांनी विश्व कोंकणी केंद्राच्या संकेतस्थळावेल्यान www.विश्वकोंकणी.org वरवीं म्हायती घेवन 10 ऑक्टोबर 2024 मेरेन ऑनलायन पद्दतीन नामांकन नोंद करूं येता आनी अर्ज संबंधित प्रमाणपत्र भावचित्र आदी विश्व कोंकणी केंद्राक पोस्टान धाडचे शिकळीत केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
भारत जागोविया नितळसाण राखूया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचं सांभाळ करूया. स्वच्छता ही सेवा.
वीस ते 28 नोव्हेंबर मजगती गोंयात जावपाशिल्ल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनुवर्सा सावन उत्कृष्ट डेब्यू भारतीय चित्रपट विभाग नवो विभाग स्थापन केला. ह्या विभागावरवीं इफ्फीत भारतातल्या नव्यानूच पदार्पण करपी चित्रपटांचेर उजवाड घालतले आनी हातूंत देशभरातली वेगवेगळी कथानकां आनी चित्रपट शैलींचेर भर आसतलो. ह्या विभागात युवा चित्रपट निर्मात्यांचो सृजनात्मक दृष्टीकोन आनी आगळ्या वेगळ्या कथा मांडपाच्या पद्दतींचे प्रदर्शन जातले. हो विभाग नव्या प्रतिभेक माची मेळून दितलो आनी नव्या तयार जावपी दिग्दर्शकांच्या कामांचे प्रदर्शन ह्या विभागावरवीं जातले. उत्कृष्ट डेब्यू भारतीय चित्रपट विभागात चडात चड 5 चित्रपटांचे प्रदर्शन जातले. ह्या विभागा खातीरची प्रवेश प्रक्रिया सुरू जाल्या. 23 सप्टेंबर मेरेन प्रवेश धाडपाची निमणी मुजत आसा. दक्षिण गोंयातल्या कुडपण नुस्तेमारी जेटी वाठारांत कॉलेराची धाम पातळ्ळ्या. आतां मेरेन फाटल्या म्हयन्यांत वट्ट 179 कामगारांक कॉलेराची लागण जाल्या. पयली हो आंकडो 175 आशिल्लो. काल तातूंत आनीक 4 दुयेतींची भर पडली. ही महामारी नियंत्रणात हाडपा खातीर बोटींच्या मालकांनी सरकाराक सहकार्य करचे, ना जाल्यार उपाय नासून धनयांनी आमकां जेटी सील करची पडटली अशी शिटकावणी पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा हांणी आयज दिली. आयज मंत्री सिकेरा हांणी बोट मालकांच्या फेडरेशन वांगड्यांबरोबर बसका घेतली. सोमार मेरेन ह्या जेटीचेर आनीक 30 ते 40 शौचालयां उबारतले आनी नुस्तेमारी बोटीवेल्या कामगारांक थंय न्हावपाची सोय करतले अशें सिकेरा हांणी सांगले. सध्या हे जेटीचेर कॉलेराची लागण जाल्ल्या जायत्या कामगारांचेर गोंय वैजकी महाविद्यालयांत उपचार सुरू आसात, जाल्यार दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलांत 4 दुयेतींचेर उपचार सुरू आसात. आतां मेरेन हे महामारीन 5 जाणांक मरण आयलां. पूण दिलासो दिवपी गजाल म्हळ्यार 1 सप्टेंबरा उपरांत कोणाक मरण आयिल्ले ना. ही महामारी फकत जेटी मेरेन मर्यादित आसा आनी ती महामारी गांवांत पातळूंक ना अशी माहिती वेळीच्यो सरपंच विणा कार्दोस हांणी दिली. गोंयांत मलेरियाचेर नियंत्रण दवरपाक बेगीनूच भलायकी कायद्यांत बदल करतले. ते प्रमाण भलायकी खात्याक सगळ्या स्थलांतरीत कामगारांची तपासणी करपाचो, तशेंच तांचे कडेन भलायकी कार्ड नासत जाल्यार दंड दिवपाचे अधिकार मेळटले. ते खातीर भलायकी खात्यान कायदो खात्यांत शिफारस केल्या. कायदो खातें हाचेर विचार करता अशी माहिती राष्ट्रीय वेक्टर बोन दुयेंस नियंत्रण कार्यावळीची उपसंचालक डॉ कल्पना महात्मे हांणी दिली. डॉ महात्मे हांणी सांगले, गोंयांत मलेरियाची थळावी प्रकरणां सापडनात. सगळी प्रकरणां ही स्थलांतरीत कामगारां मदीं मेळ्ळ्यात. चडशे कामगार मलेरियाचे रेड अलर्ट आशिल्ल्या शेजारच्या राज्यांतल्यान वेगवेगळ्या जिल्ह्यांतल्यान येतात. भलायकी कायद्याप्रमाण सध्या फक्त बांधकाम प्रकल्पांचेर काम करपी कामगारांची तपासणी करतात. ते उपरांत तांकां मलेरिया मुक्त आशिल्ल्याचे हेल्थ कार्ड दितात. हेल्थ कार्ड नाशिल्ल्या कामगारांच्या कंत्राटदारांक दंड दिवपाचो अधिकार लेगीत खात्याक आसा अशें डॉ महात्मे हांणी सांगले. कांय कडेन बांधकाम कंत्राटदारांकडल्यान कामगारांची रावपाची वेवस्था योग्य पद्दतीन करिनात अशा सुवातांचेर उदक सांचून दवरतात. त्या उदकांत जळारांची पयदास जावन मलेरिया पातळपाची शक्यताय आसता. अशा वेळेर लेगीत कंत्राटदारांक भलायकी खात्याकडल्यान दंड दितात. अशें आसले तरी गोंयांत बांधकाम सोडून हेर म्हळ्यार लेगीत स्थलांतरीत कामगारांची तपासणी करपाचे अधिकार भलायकी खात्याकडेन नात. अशा सुवातांचेर मलेरिया वाडपाक शकतात. हे खातीर आमी कायदो खात्याक भलायकी कायद्यांत बदल करपाची शिफारस केल्या अशें डॉ महात्मे हांणी सांगले. कायद्यातल्या नवे तजवीजे प्रमाण भलायकी खात्याक हॉटेल ट्रॉलर दिसवण्याचेर काम करपी वा हेर खंय काम करपी स्थलांतरीत कामगारांची तपासणी करपाक मेळटली. कामगारांकडेन हेल्थ कार्ड नासत जाल्यार दंड दिवपाचे अधिकार भलायकी खात्याक मेळटलो. ह्या नव्या बदलाक लागून गोंयातलो मलेरिया नियंत्रणात उरपाक मदत जातली अशें डॉ महात्मे हांणी सांगले. वर्षभरात सबंद गोयात मोबाईल व्हॅनी वरवी लोकांची काक्र दुयेसाची पूर्व तपासणी करतले ते खातीर लोकांनी सहकार्य करचे असो उलो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मारला. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांणी गोंयकारांक तशेंच खास करून संवसार भरातल्या केरळच्या समाज बांधवांक ओणमाची परबी भेटयल्या. दक्षिण गोंयातल्या कुटपण नुस्तेमारी जेटी वाठारात कॉलेराची धाम पातळ्या. आता मेरेन फाटल्या म्हयन्यात वट्ट 179 कामगारांक कॉलेराची लागण जाल्या. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपता.